पहिले करिंथकरास पत्र अध्याय 13. मी माणसांच्या जिभांनी बोललो व देवदूतांच्या सुद्धा भाषेत बोलणे मला शक्य असले, माझ्या ठाई प्रीती नसली तर मी वाजणारी थाळी किंवा मोठा आवाज करणारी झांज आहे. जर मला देवासाठी संदेश देण्याची शक्ती असली आणि मला सर्व रहस्ये माहीत असली, सर्व दैवी ज्ञान असले आणि डोंगर ढळविता येतील असा दृढ विश्वास असला, परंतु माझ्या ठाई प्रीती नसली तर मी काहीच नाही. आणि मी जर माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि मी माझे शरीर जाळण्यासाठी दिले, पण जर माझ्यात प्रीती नसली तरी मी काहीच मिळवित नाही. प्रीती गर्व करीत नाही, प्रीती सहनशील आहे, प्रीती दयाळू आहे, ती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारीत नाही, ती गर्वाने फुगत नाही, ती अयोग्य रीतीने वागत नाही, ती स्वार्थी नाही, ती चिडत नाही, तिच्या विरुद्ध केलेल्याची नोंद ती ठेवीत नाही, वाईटात ती आनंद मानित नाही, परंतु सत्याविषयी इतरांबरोबर ती आनंद मानते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, ती नेहमी विश्वास ठेवते, आशा धरते, नेहमी सहन करते, प्रीती कधी संपत नाही, पण भविष्य सांगण्याची दाने ती बाजूला केली जातील. इतर भाषा बोलण्याचे दान असेल तर ते थांबेल, ज्ञानाचे दान असेल तर ते बाजूला केले जाईल. कारण आमचे ज्ञान अपूर्ण आहे. आम्ही देवासाठी बोलतो, भविष्य सांगतो, आम्ही अपूर्ण भविष्य सांगतो, पण जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा जे अपूर्ण आहे ते नाहीसे केले जाईल. जेव्हा मी मूल होतो तेव्हा मुलासारखा बोलत असे, मी मुलासारखा विचार करीत असे, मुलासारखा उहापोह करीत असे, परंतु जेव्हा मी मोठा झालो तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत. आता आपण आरशात अस्पष्ट प्रतिबिंब पाहतो, परंतु जेव्हा पूर्णत्व येते तेव्हा आपण समोरासमोर पाहू. आता मला अंशतः कळते, परंतु ती वेळ येईल तेव्हा देव मला ओळखतो, तसा मी पूर्णपणे ओळखीन. सारांश या 3 गोष्टी राहतात, विश्वास, आशा आणि प्रीती, पण यातील सर्वात महान प्रीती आहे.